आम्ही या भौतिक जगामध्ये मनुष्य जे काय बघतो या भौतिक जगात, तो हे बघतो की मला ह्या भौतिक जगामधनं काय प्राप्त होऊ शकतं माझ्या तृप्तीसाठी, माझ्या इंद्रतृप्तीसाठी. आणि जे काय वस्तू परिपूर्ण असेल त्या वस्तूच्या पाठीमागे तो पडतो. कुठली वस्तू साधारणतः समजा आम्ही मार्केटमध्ये गेलात काय आणाला तर आपण बघतो की मला सगळ्यात उत्तम काहीतरी वस्तू पाहिजे. म्हणजे कोणीही व्यक्ती असा विचार करत नाही मार्केटमध्ये जाताना की मी हे वस्तू घेईन आणि या वस्तूमध्ये काय दोष असेल तरी चालेल, असं होत नाही. म्हणजे जे काय विकत घेतो तो बघतो की मला किंवा मी जे काय पैसे दिलेले आहेत त्याप्रमाणे मला एक वस्तू पाहिजे, उत्तम वस्तू. कमी पैशात मिळालं तर उत्तम, पण जो व्यक्ती एकदम सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं पाहिजे असेल त्याला तर तो पैसे पण द्यायला तयार आहे. तसंच अनेक अनेक आपल्या जीवनामध्ये आपण बघतो अनेक स्तरावर की व्यक्ती जो आहे अशा ज्या वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो ज्याच्याने तो पूर्णप्रमाणे आनंदित होऊ शकतो. पण भौतिक नियम असा आहे की आपल्याला आनंद प्राप्त होत नाही, कारण या भौतिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे असे गोष्टी आहेत ज्याच्याने आपण प्राप्त करून पूर्णप्रमाणे आनंद प्राप्त करू शकत नाही असे नियम. व्यक्तीमध्ये दोष अनेक आहेत आणि त्या दोष असताना त्या आपल्यामध्ये दोष असून आम्ही ते दोष दुसऱ्यांमध्ये पण बघायचा प्रयत्न करतो. जसं हिंदीमध्ये सांगतात चोर को चोरी नजर आता है, म्हणजे माझ्यामध्ये जर दोष असेल चोरी करण्याची तर जो कोणी व्यक्ती माझ्यासमोर येईल त्याला मला वाटतं की तो पण चोरच आहे. म्हणजे जे दोष आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत पण आपण ते दोष स्वतः बघत नाही, उलट आपण दुसऱ्यांच्या मध्ये ते दोष बघायला प्रयत्न करतात आणि त्या दोष आपण बघतात पण. म्हणून श्री प्रभुपाद म्हणतायत की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मध्ये जेव्हा दोष बघतायत तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे की स्वतःच्या हृदयामध्ये तुमच्या दोष आहेत म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या हृदयामध्ये दोष बघताय. तुमचं हृदय शुद्ध असेल तर तुम्हाला सगळं काही बाहेरचं वातावरणामध्ये सगळं काही तुम्हाला चांगलंच दिसेल. पण हृदयामध्ये अनेक अनर्थ असेल दोष तर आपल्याला बाहेरचं पण सगळे तसंच दोष दिसेल, आपल्या हृदयामध्ये आहे. जसे श्रील प्रभुपाद सांगतायत की आम्हाला चुकी करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेच, दुसऱ्यांना फसवण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. हा, जसं प्रभुपाद उदाहरण देतात की बिझनेसमॅन असतो, तुम्ही समजा बाहेर मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तुम्ही म्हणाला अरे हे किती रुपये, भाजीमाल्याकडे गेला तो म्हणणार 24 रुपये किलो. 24 रुपये किलो मागणे म्हणजे नाही, माझी खरेदी आहे 23.5, मी तुम्हाला 24 मध्ये देतो. पण 23.5 मध्ये त्यांनी घेतलं तर 24 मध्ये कशाला देणार 50 पैसे, एवढं कष्ट करून सकाळ ते संध्याकाळपर्यंत 50 पैशासाठी एवढं कष्ट कशाला करणार, कमवतोय तो. किंवा कोणी म्हणणार तुझ्यासाठी मी प्रॉफिट करत नाही, तुला मी जसं आहे तसं तुला देईन. म्हणजे हे सगळे प्रवृत्ती आहे मनुष्यामध्ये आणि हे प्रवृत्ती असून आम्ही काय करतो की आम्ही दुसऱ्यांमध्ये पण ही दोष आपण बघतो. आणि सगळ्यात उत्तम प्रकारची म्हणजे दोष बघणं म्हणजे आपण भगवंतामध्ये पण ते दोष बघायला लागतो. म्हणून तर आपण या भौतिक जगामध्ये आहे. हा, भौतिक जगामध्ये आपण का आहे, कारण आपण भगवंताच्या प्रती ईर्ष्या केली, आणि विमुख होऊन भगवंताच्या प्रती आम्ही ह्या भौतिक जगामध्ये इथे ह्या तीन गुणांमध्ये गुंतलेलो आहोत. तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपले दोष ही जी प्रवृत्ती आहे लोकांमध्ये दोष बघण्याचं, हे आपण भगवंतामध्ये पण आपण ही प्रवृत्ती प्रकट करतो. आपण भगवंतामध्ये पण दोष बघतो. तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे असे वेगवेगळ्या जाग्यात श्रीमद भागवतमच्या पान्यावर अशा प्रपादांनी अनेक जाग्यावर सांगितले वेगवेगळे कसे प्रकारचे दोष आपले असू शकतात. हा आपल्या जीवनामध्ये चांगले काय घडले की आम्हाला वाटतं हे माझ्यातर्फ माझ्याद्वारे झालं, म्हणजे मीच केलं म्हणून स्वतः. आणि समजा काही चुका घडली तर भगवंत हे काय केलं तुम्ही, म्हणजे भगवंताला दोष द्यायचं. हा असं आहे, ही प्रवृत्ती आहेच. चांगलं काय केलं तर मी केलं आणि वाईट असेल तर म्हणजे आजूबाजूचे कोणी असेल ते, नाहीतर डायरेक्ट भगवंताने तुम्ही काय केले हे सगळे असं करून. तर हे दोष बघण्याचं ही प्रवृत्ती प्रत्येकांमध्ये आहे. आणि खास करून एक साधक जे भक्त आहे त्याला ह्या दोषापासनं सावध राहायला पाहिजेच, खास करून भगवंताच्या प्रती. अपराध भगवंताच्या प्रती जे आपण जे दोष बघतोय ते खूपच म्हणजे आपल्या भक्तीमध्ये काय म्हणतात अडचण आणू शकतात, ते अडथळा आणू शकतात. तर आपण बघूया की काय काय दोष एक व्यक्ती बघू शकतो आणि त्या दोषचं निवारण आपण कसं करू शकतो. पहिला दोष असे अनेक प्रकारचे असेल पण एक 5 किंवा 6 प्रकारचे दोष आपण बघू. एक म्हणजे दोष, पहिला दोष म्हणजे काय, सगळ्यांच्या हृदयामध्ये असेल की काय भगवंत मी रोज तुझा जाप करतो पण काय फायदा होत नाही, हो की नाही. हा कोणी सांगतं की मी 10 वर्षापासून जप करतोय, हा काहीतरी कुछ तो दे दो हमको. हा गणेश मंदिर मध्ये गेलं तर तिथे लगेच फळ मिळतं, भगवंत शिवजीकडे गेलं तर तिकडे पण लगेच फळ मिळतं, पण इथे मिळत नाही. हा इथे वेळ लागतो किंवा वेळ पण नाही, रिझल्ट निर्णय जे काय ते आपल्याला मिळतच नाही. करतोय 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 रोज 16 माळा, 1 दिवस 2 दिवस, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, हे सगळ्यामध्ये असं हे भावना येते की ना, विचार येते म्हणजे आम्ही भगवंतामध्ये दोष बघतोय की रे. बिझनेस, हा मी तुला 1 नारळ दे मला काहीतरी 1 बिझनेस 1 कोटी रुपये द्या, हा हे बिझनेस. हे दोष आम्ही भगवंताकडे बघतोच की भगवंत मी रोज तू जप करतोय, मला काही बायको अजूनपर्यंत मिळाली नाहीये, किंवा मला एक चांगला नोकरी मिळाली नाहीये, काहीतरी कर बाबा. हा तर भगवंतामध्ये आपण हे सगळे दोष बघतोय. तर ह्याच्यात सांगितलं गेलंय की आपण ह्या भगवंतामध्ये जे दोष बघण्याची प्रवृत्ती आहे ना ही सगळ्यांमध्ये आहे. हा प्रकारचा बिझनेस मेंटॅलिटी जे बिझनेस प्रवृत्ती आहे ही सगळ्यांमध्ये आहे. पण शास्त्रामध्ये उल्लेख केला आहे की समजा कोणी व्यक्ती भगवंताच्या चरण कमलेवर किंवा चरण कमलेचा आश्रय घेतलं तर भगवंताचं चरण कमल जे आहे हे वज्राच्या प्रती त्याच्याशी तुलना केली गेली आहे. वज्र म्हणजे इंद्राचं वज्र असं थंडरबोल्ट, त्याच्या बरोबर ती तुलना केली गेली आहे. की जेव्हा आम्ही भगवंताचा आश्रय घेतोय तर शास्त्रामध्ये सांगितलंय की आपले जे किती किती पाप आम्ही जे अनेक जन्मापासून आपण केलेले आहेत ते सगळे पाप आपले धुतले जातात. ह्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे. दुसऱ्या स्कंदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख केला गेला आहे की कसं आम्ही भगवंताचं चरण कमलचं आम्ही समजा ध्यान केलं आणि भगवंताचं चरण कमलचा आश्रय घेतला तर आपले जे काय पाप आहेत ते पाप प्रवृत्ती धुत जातात. आपण बघतो की ही प्रवृत्ती जी आहे पाप करण्याची प्रवृत्ती ही दूषित वातावरण या कलियुगमध्ये खास करून सगळ्याकडे बघायला गेलं तर दूषित वातावरणच आहे आणि या दूषित वातावरणात सगळे दूषितच म्हणजे सूक्ष्म रूपाने हा वातावरण दूषितच आहे असं म्हणायला गेलं तर भक्तितीर्थ स्वामी महाराज म्हणतायत की जेव्हा प्लेनमध्ये ते जातात तर प्लेनमध्ये सगळे जे काही लोक बसलेले असतात सगळ्यांची भावना वेगळी असते हो की नाही. काय काय लोक प्लेनमध्ये बसले असतात तिथे जाऊन इंद्रतृप्त करायला. समजा इकडनं अमेरिकेला जाणाऱ्या कोणी असतात समजा प्लेनमध्ये बसलेत तर कोणी जातो अमेरिकेला इंद्रतृप्त करण्यासाठी, कोणी जातोय बिझनेस करण्यासाठी, कोणी जातोय दुसरा काही प्रेमिकाला भेटण्यासाठी. प्रत्येकांची भावना वेगळी असते आणि भक्तितीर्थ महाराज म्हणतायत की तुम्हाला वाटत असेल की संन्यासी सगळे इकडे तिकडे भ्रमण करतायत किती आनंद ती गोष्ट म्हणजे किती मजा येत असेल त्यांना. पण म्हणे की नाही कारण एक तर प्लेन मध्ये सगळे हवा बंद आहे म्हणजे हवा बाहेर पण खेळत नाही बाहेर पण जात नाही हवा आतमध्येच असते आणि त्या हवामध्ये एवढं दूषित सगळं भावना लोकांची त्याच्याने तुमच्यावर किती परिणाम होतो. पण कोणी म्हणू शकतं की नाही मी तर प्लेन मध्ये जात नाही मी तर ट्रेन मध्ये जातो. तर ट्रेन मध्ये काय पण असं पण सांगितलं की ट्रेन मध्ये गेलं तर काय झालं रेडिओ टेलिव्हिजन मोबाईल्स त्याचे जे वेव्स आहेत ते पण वातावरणामध्ये असतातच आणि सगळे काय रेडिओ किंवा टेलिव्हिजन सगळे काय आध्यात्मिक काय प्रचार करत नाहीत सगळे इंद्रियतृप्तीच्या प्रतीच प्रचार करतायत. म्हणजे दूषित वातावरण सगळ्या म्हणजे चारही बाजूने आपले दूषित वातावरण आहेच. आणि ह्या दूषित वातावरणामध्ये एका व्यक्ती च्या भावनेवर जास्त प्रभाव होऊ शकतो खास करून भक्तांच्या भावनेवर. पण सांगतायत खास करून कपिल देव की जे काही भगवंताचे भक्त म्हणजे भगवंताचे अवतार कपिल कपिल मुनी की फक्त तुम्ही भगवंताचं चरणाचं आश्रय घेतला तर ह्या सगळ्या ज्या दूषित वातावरणाचं तुम्हाला त्याच्यापासून दूर तुम्ही राहू शकता. आणि प्रभुपाद त्या तत्वज्ञान सांगताय की खास करून ह्या कलियुगामध्ये आम्ही भगवंताचं नावाचं जाप भगवंताचं नावाचं जाप केलं तर आपण पूर्णप्रमाणे ह्या दूषित वातावरणापासून आपण दूर राहू शकतो. पण त्याच्यात आमचा दोष काय आहे ते आम्ही भगवंतामध्ये दोष बघतोय पण आमचा दोष काय आमचा चार प्रकारचा दोष आहे. कोणी सांगतो आम्हाला की तुम्ही जप करा तर चार प्रकारचे दोष आहेत. एक तर पहिलं म्हणजे काय आम्हाला जप करायची इच्छा नसते. आता कोणाला जप करायची इच्छाच नसेल तर तुम्ही किती प्रचार करता काय करू शकता काहीच नाही करू शकणार. तुम्ही त्याच्यावर 2 तास बसा रोज बसा दिवसभर रात्रभर त्याची इच्छाच नसेल तर जप काय करणार. दुसरं ठीक आहे कोणी म्हणतं की चला मी जप करतोय तर दुसरं दोष काय होतं की मी जप करतोय पण मी पूर्णप्रमाणे त्याच्यात मी माझं मन जपामध्ये लावत नाही. जप तर करतोय पण जप करताना इकडे तिकडे इकडे तिकडे समजा पिक्चर लाईन काय लिहिले सगळे एक माळामध्ये सगळं वाचून होत हरे कृष्ण करत 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 हा म्हणजे मन लावून जप करत नाही. अच्छा कोणी म्हणतं ठीक आहे मी मन लावून जप करतोय पण तरी माझं मन इकडे तिकडे जातोय तर तिसरा दोष काय आहे आपला की आपल्या मध्ये दृढता नाहीये. दृढतापूर्वक आम्ही जप करत नाही. आता कोणी म्हणेल की ठीक आहे मी दृढतापूर्वक पण जप करतो पण का परिवर्तन होत नाही. चौथा आहे की कदाचित आम्ही भक्तांच्या प्रती अपराध करतो. तर हे जे चार म्हणजे ह्याचं निवारण आहे की भगवंताचं नावाचं जप करणं. पण भगवंताचं नावाचं जप करणं म्हणजे भगवंताचं करण चरण कमलेचं आश्रय घेणं. पण ते करूनही का फरक नाही पडत, कारण हे जे चार दोष आहेत, एक आहे की कदाचित जप करण्याची इच्छा नाहीये, इच्छा असेल तर मनापासून जप नाही, मनापासून जप केलं असेल तर दृढतापूर्वक जप करत नाही सतत, आणि ते पण करत असाल आणि तरी फरक नाही पडत असेल तर समजायचं की आम्ही कोणाच्या प्रती आम्ही अपराध करतो. कारण भगवंत सगळं काही सहन करतात, पण भक्तांच्या प्रती जे काही अपराध करतात ते भगवंत माफ नाही करत. तर ह्या जो दोष आहे, ह्या दोषाचं निवारण म्हणजे हे जे चार जे नियम आहेत हे पाळायचं जप करताना, तर मग त्याचा आपल्याला फरक पडू शकतो. हा एक. दुसरा दोष आम्ही काय बघतो, म्हणतात बघा मी एवढा कठीण परिस्थितीमध्ये आहे आणि मी भगवंताचं नाव घेतो तरी भगवंत ऐकत पण नाहीत माझे, ते बसलेत गोलोकमध्ये आणि मी बसलो इकडे, हा आप सुनते भी नहीं हो मेरा, कितनी बार से मैं पुकार रहा हूं आपको, हा फिर भी आप मेरे सामने नहीं आते, हो कि नहीं. तर हे दोष पण भक्तांमध्ये असतं. भगवंत मला एवढं कष्ट होतंय, एवढा त्रास होतोय, माझं ऐकत पण नाही तुम्ही, हा माझं ऐकत पण नाही, म्हणजे माझं ऐका तरी खरं असं. हा कधी कधी एकदम कधी कधी लोक भक्ती पण सोडून जातात, कारण त्यांना वाटतं की भगवंत नाहीच आहेत, ऐकत नाहीत, एवढं करतोय जप तरी काही नाही, एवढं भक्ती करतोय सत्संगमध्ये येतोय तरी कष्ट होतोय, करीत काही नाही. पण श्वेताश्वतर उपनिषद मध्ये असं सांगितलं गेलंय की एका वृक्षाच्या डाळीवर दोन पक्षी बसलेले आहेत, एक आहे आत्मा आणि एक आहे परमात्मा. आणि परमात्मा जे आहे हे आत्मा कडे सतत बघत असत, पण जे आत्मा पक्षी आहे ते फक्त डाळीवरचे जे फळ आहेत ते फळ जे काय म्हणतात टेस्ट करायला चकायला पूर्णप्रमाणे मग्न झालेले आहे. कधी फळ गोड असतं कधी फळ कडवं असतं, पण ते फळ खायला एवढं मग्न आहे की त्याला माहिती नाही की माझ्या बाजूला एक परमात्मा बसलेत, म्हणजे दुसरे पक्षी बसलेत त्याला ते पण माहिती नाहीये. हा तर परमात्माच्या रूपेने भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत, आणि फक्त आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंताच्या प्रती तोंड फिरून बसलं पाहिजे. जसं त्या पक्षीने फक्त तोंड फिरवलं तर त्याला दिसेल की माझ्या बाजूला परमात्मा आहेत दुसरे पक्षी, पण आपण काय करतोय, आपण विमुख होऊन जो आहे आम्ही दुसरे अनेक कार्यामध्ये आम्ही लागतोय. आम्हाला हे माहिती नाही की आपल्या हृदयामध्ये परमात्मा बसलेत. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, इंग्लिश मध्ये असं एक आहे एक म्हण, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, म्हणजे त्याला मित्र आम्ही म्हणू शकतो जो आपल्याला गरज असताना आपल्या मदतीला असतो येतो, तो खरोखरचा मित्र. पण खरोखरचा मित्र ह्या भौतिक जगामध्ये कोणच नाहीये, फक्त कोण आहे, फक्त भगवंत, कारण भगवंत आपल्या बरोबर सतत असतात. आम्ही उद्या मनुष्य जन्म घेतलं तर प्राण्याचा जन्म घेतलं तर त्या प्राण्याच्या जन्मात पण परमात्माच्या रूपेत आपल्या बाजूला असतात. एक किड्याचा जन्म घेतला तरी किड्याच्या जन्मामध्ये पण परमात्मा आपल्या बाजूला असतात. परमात्मा असं म्हणणं छी 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 मी येत नाही तुझ्याबरोबर असं कधी परमात्मा म्हणत ना भगवंत, तिथं पण येतात. एका माशेचं रूप घेतलं, प्राण्याचं जन्म घेतलं जीवात्माने तर भगवंत म्हण तिथेच येतात. तर हे शास्त्रामध्ये सांगतायत की भगवंत प्रत्येक वेळी तुमच्या बरोबरच आहे, भगवंत कधी तुमच्या दूर गेले नाही. पण दूर का गेले असं वाटतं तुम्हाला, कारण तुम्ही तोंड फिरवलंय, कारण तुम्ही तोंड फिरवलंय, तुम्ही सगळीकडे शोधताय पण पाठीमागे बघत नाहीत की भगवंत तुमच्या बाजूलाच आहे, पण तुम्ही सगळीकडे बघताना म्हणता की भगवंत नाही आहेत. हा तर ह्याच एक ब्रजवासी मॉस्को मध्ये एक भक्तांना भेटले, म्हणजे धामवासी मथुरेचे धामवासी मॉस्को मध्ये एका भक्ताला भेटले आणि ते ह्या भक्ताला सांगतायत ते ब्रजवासी की मी माझं म्हणजे भगवंताचं घर सोडून मी इथे ह्या शहरामध्ये आलोय काही कार्यासाठी, पण इथे मी पूर्ण प्रमाण एकदम निराश झालोय इकडे, म्हणजे इथे राहून मला काही सुख प्राप्त होत नाही. तर हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं की ब्रज छुटे कर्म फुटे, म्हणजे मी ब्रज सोडलं आणि माझं कर्म फुटलं, म्हणजे सगळे काही जे काही क्लेश आहेत ते सगळे त्याच्या डोक्यावर आणि ते फक्त एकच इच्छा करते की मी कधी जाऊ परत व्रज मध्ये. म्हणजे हा उदाहरण का दिलं की सांगायला की हा जो भक्त आहे त्याला पूर्ण प्रमाणात जाणीव झालेली आहे त्या ब्रजवासीला की मी हा जो भगवंताचा धाम सोडून मी बाहेर गेलो आहे माझ्या इंद्रभोगसाठी आणि त्याच्याने मला खूपच कष्ट होतोय आणि मला आनंद प्राप्त कधी होईल जेव्हा परत ब्रजला गेलो. तर सांगितलंय की कसं एकदा आपण भगवंताच्या प्रती आपण आपलं मुख फिरवलं तर आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि ते निवारण करण्यासाठी सांगितले की प्रत्येक क्षणी आपल्याला भगवंताप्रती समर्पण केलं पाहिजे की हे बघून घेतलं पाहिजे की आपण जे काय कार्य करतो ते भगवंताला प्रसन्न करणार की नाही. मेक द राईट चॉईस, जसं पेप्सीचं ऍडव्हर्टाइजमेंट येई है राईट चॉईस. आपलं काय राईट चॉईस की पल पल पे भगवान के पास प्रत्येक क्षणात भगवंताच्या समक्ष, म्हणजे रूप गोस्वामी जसं म्हणतात अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम, म्हणजे जे आपल्याला अनुकूल आहे ते आपण स्वीकार करावा, जे प्रतिकूल आहे ते वर्जित करावा. म्हणजे जे काय कार्य जे भगवंताला प्रसन्न करण्यासारखं असतं ते आपण स्वीकार करावं आणि जे कार्य भगवंताला न प्रसन्न करण्यासारखं ते आपल्याला नाही करावं. असं आपण करत गेला तर प्रत्येक क्षणात आपल्याला भगवंताचं जे आहे अस्तित्व आपल्याला जाणीव होईल. आपल्याला कधी असं वाटणार नाही की भगवंत आपल्याला दूर आहेत, प्रत्येक वेळी आपल्या बाजूलाच असेल जेव्हा आपण ह्या भावनेमध्ये असेल. तर तिसरं आपण हे दोष भगवंताला बघू शकतो की भगवंत माझी इच्छा एवढी आहेत, कधी तुम्ही एक पण इच्छा माझी पूर्ण नाही केली. हा इच्छा माझी एवढी आहेत, कमीत कमी माझी एक तरी इच्छा पूर्ण करा, एक तरी इच्छा. इच्छा आहेत पुष्कळ पण एक इच्छा पूर्ण करा. जसे एक भक्त म्हणत होते ते जेव्हा छोटे असताना ते म्हणत होते की तू किसका भी भक्ती कर लेकिन कृष्ण का भक्ती मत कर, क्योंकि जो है ना आपकी इच्छा ना वो भी पूरा आपका हर लेगा, इसलिए उसको हरी बोलते. म्हणजे जे काय इच्छा असेल ते पण तुमच्याकडे जे आहे ते पण तुमच्याकडनं काढून घेणार, तुमची इच्छा सोडा जे आहे ते पण तुमच्याकडनं घेऊन जाणार, पण बाकी किसका पूजा करू लेकिन इसका नाही. तर जेव्हा तो भक्त झाला आणि कोणी त्याला प्रचार करायला लागला तो एकदम दूर राहायचा त्या भक्तांकडनं, कारण त्याला त्यांनी ऐकलेलं की कृष्णाचं भक्ती म्हणजे त्याला सगळं काही सोडावं लागेल सगळं काही असं. पण चैतन्य चरितामध्ये भगवंत म्हणजे भगवंताची जी काय भावना आहे ते सुंदर प्रकारे कृष्णास कविराज गोस्वामीने व्यक्त केलेलं आहे. काय की कोणी व्यक्ती भगवंताकडे जातो तर कृष्ण काय विचार करतो, समजा आम्ही जातो भगवंताकडे, भगवंत जरा ये देतो ना इच्छा पूर्ण करून ये, तर भगवंत काय विचार करतायत ते चैतन्य चरितामृत मध्ये तसं उल्लेख आहे. कृष्ण कहे आमा बजे मागे विश्व सुख, अमृत चाडी विष मागे ए बडा मूर्ख. म्हणजे कृष्ण काय आमा भजे, माझं भजन करतोय पण मागे विषय सुख मागतोय माझ्याकडनं. अमृत चाडी विष मागे म्हणजे माझ्याकडे येऊन मी अमृत द्यायला तयार आहे पण अमृत चाडी विष मागे, विष म्हणजे विष पॉइजन, विष मागतोय ए बडा मूर्ख. म्हणजे माझ्याकडे येतोय आणि हे छोटे गोष्ट साठी येतोय आणि विष मागतोय ऍक्च्युली, म्हणजे एवढं मूर्ख आहे. आणि नंतर दुसरं लाईन काय खूप सुंदर आहे, म्हणजे आम्ही विज्ञे, म्हणजे मी तर आहे बुद्धिमान, कृष्ण म्हणतो आम्ही विज्ञे ए मूर्ख विष केने दिबा, मी कशाला ह्याला देऊ मी विष, स्वचरणामृत दिया विषया बुलाईबा. मी काय करेन, माझं चरणामृत त्याला देईन आणि त्याच्याने त्याला काय होईल, विषय भुलायबा, जे विषय सुख ची इच्छा करतोय ते पूर्णप्रमाणे मी त्याला विसरवेल. स्वचरणामृत दिया विषय आम्ही विज्ञ ये मूर्खे विषकेने दिबा स्वचरणामृत दिया विषया बुलायबा. तर असे म्हणतायत की हे भगवंताकडे आम्ही जातोय इच्छा करायला, पण भगवंत आम्हाला काय करतात, आपली जी भौतिक इच्छा दूर करून आपल्याला शुद्ध कृष्ण भक्ती स्वचरणामृत देत आहेत, ज्याच्याने आम्ही जे आपली जी इच्छा आहे ती सगळे इच्छा पुरत. जसं भौतिक उदाहरणमध्ये भगवंत असे फसवतात पण ते दिव्य रूपाने ते आम्हाला फसवतात. भौतिक जगामध्ये पण लोक एकमेकाला फसवायला काय काय कार्य करतात. म्हणजे एक 70 वर्षाची मुलगी अमेरिकेत एक बिलियनरला काय म्हणतात, अब्जाधीश म्हणजे बिलियनर म्हणजे कोट्याधीशून अनेक पटी. एक 17 वर्षाची मुलगी एक 60 वर्षाच्या माणसाबरोबर लग्न केलं. 17 वर्षाची मुलगी एक 60 वर्षाच्या व्यक्ती माणसांबरोबर, जो की अब्जपती म्हणजे बिलियनर म्हणतात आपण इंग्लिशमध्ये, त्याच्याच लग्न केलं. का? कारण त्याच्याकडनं सगळे पैसे धनसंपत्ती घेण्यासाठी. आणि तिकडे काय असतं, एक प्रवृत्ती असते तिकडे की एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करायचं, नंतर मग 1 वर्षानंतर डायव्होर्स करायचं आणि डायव्होर्स झाल्यानंतर त्याचा अर्धा भाग मिळून जातो. म्हणून तिकडे लग्न करत नाही, तिकडे कॉन्ट्रॅक्ट असतं, 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट, 2 वर्षाचा. आता इकडे कसं अग्रीमेंट असतं ना, लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट, तिकडे मॅरेज अग्रीमेंट असतं की 1 वर्ष मी तुझ्यावर राहिलं तर डायव्होर्स झालं तर एवढं मिळेल, 2 वर्ष तुझ्यावर राहिलं तर एवढं मिळेल, 3 वर्ष राहिलं तर एवढं मिळेल, असं तिकडे कॉन्ट्रॅक्ट असतं पूर्ण. तर जेव्हा डायव्होर्सच्या वेळी काय केलं त्या माणसाने, त्याची पूर्ण जी धनसंपत्ती आहे, ते अब्जपतीचं धनसंपत्ती आहे जे की करोडो रुपयाचे आहे डॉलर्समध्ये, त्याने फक्त $5 विकून टाकले कोणाला तरी आणि त्याला बायकोला $2.5 दिले आणि स्वतःला $2.5 ठेवून दिले. त्यांनी $2.5 स्वतःसाठी ठेवलं आणि $2.5 बायकोला देऊन टाकलं, म्हणजे फसवलं तिकडे पण. हा असं पण होतं. आणि तसं भगवंत असे नाहीत, पण भगवंत काय करतायत की आपली जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याकडनं काढून टाकतात भौतिक इच्छा, पण आपल्याला शुद्ध जे आध्यात्मिक इच्छा आपल्या देत आहे की आम्ही भगवंताकडे जेव्हा येतो आमचं नुकसान होत नाही. हा हे आहे की आपली भौतिक इच्छा पूर्ण होत नाही, पण जे आध्यात्मिक इच्छा आहे जे की आपल्यासाठी चांगलं आहे ती इच्छा पूर्ण होते. तर ह्याच्यासाठी सांगितलं गेलंय की आपल्याला भगवंताच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे की जे आपल्याला मिळते, जे आपल्याला जे आध्यात्मिक धन जे प्राप्त होते त्याच्याप्रती आपल्याला भगवंताशी कृतज्ञ असलं पाहिजे. आणि जे काय भगवंत देतात ते स्वीकार करायचं कृतज्ञ रूपेने की भगवंत खूप खूप आभारी तुमचे की मला तुम्ही एवढं दिलं, माझी लायकी नाही आहे पण तरी तुम्ही मला दिले. तसंच तुम्ही असं भावनेने तुम्ही असाल तर मग भगवंत खुश होतात आणि जी आमची इच्छा आहे ती इच्छा पण आपलं हळूहळू निघून जाते. चौथी इच्छा आहे, चौथी चौथा दोष. कधी कधी आम्ही दोष देतो भगवंताला की सांगतो की भगवंत तुम्ही माझ्याकडनं खूप अपेक्षा करता, हा म्हणजे तुम्ही माझ्याकडनं खूप डिमांड करतात. चार नियम पालन करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, ते नाही खायचं, हे नाही खायचं, 16 माळा रोज जप करायला पाहिजे, हा ह्या अभक्ताचा संग नाही केला पाहिजे. जस सुरुवातीला जेव्हा भक्त कोणाला प्रचार करतो तेव्हा म्हणतो सिर्फ हरे कृष्ण जाप करो बस, पण एकदा भक्त संघ मध्ये आला की सगळे नियम लागत, पुढे दाखवतात हे 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 करायचं, हे नाही करायचं, हे करायचं, हे नाही करायचं, वाटत गेलं बापरे हे सगळे करायला लागेल का आपल्याला. तर कधी कधी आम्ही भगवंताला दोष देतो की भगवंत तुम्ही आमच्याकडनं खूप डिमांड करतात आमच्याकडनं, हा आमच्याकडनं म्हणतात की तुम्ही नम्र व्हायला पाहिजे, कोणी भक्तांनी काय तुम्हाला मला काही उलट सुलट बोलत सांगितलं आम्हाला सहनशील व्हायला पाहिजे, आणि कोणी अपमान केलं म्हणा आम्हाला गप्प बसायला पाहिजे, लोकांचा अपमान नाही करायला पाहिजे, सहन करायला पाहिजे, दुसऱ्यांना रेस्पेक्ट दिलं पाहिजे, मान दिलं पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे. तर तुम्ही खूप असे डिमांड करतात असं. हा पण प्रल्हाद महाराज या 7व्या स्कंदमध्ये भगवंताच्या प्रति सुंदर सुंदर प्रार्थना प्रल्हाद करतायत, आणि प्रल्हाद महाराज म्हणतायत की हे भगवंता तुम्ही हे सगळं मागतायत एका भक्तांकडनं, पण कशासाठी, तुमच्या स्वतःसाठी नाही, ऍक्च्युली आमच्या हेतूसाठीच तुम्ही हे सगळे करायला मागताय, म्हणजे तुम्हाला याची इच्छा नाहीये, हा की तुम्हाला असं नाही की हे याची गरज आहे तुम्हाला, पण तुम्ही हे सगळं आपल्याकडनं करून घेतात कारण आपल्या बऱ्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. आणि माहित आहे की नैऋत्यानं प्रतिमुखस्य, प्रतिमुखस्य म्हणजे रिफ्लेक्शन, एका आरशामध्ये आपलं स्वतःचं जे आहे चेहरा जेव्हा आपल्याला दिसतो, हा प्रतिमुखस्य म्हणजे प्रतिमुखस्य, त्याच्यात श्लोक मध्ये प्रतिमुखस्य येतं म्हणजे प्रतिबिंब. तर जो व्यक्ती समजा आरशासमोर बसलाय, उभा आहे आणि स्वतःचा चेहरा त्याला सजायचा असेल तर काय करायला पाहिजे, म्हणजे त्याचा चेहरा प्रतिबिंबात दिसतो त्याला त्याचा चेहरा, आणि त्या चेहऱ्यामधला जो आहे म्हणजे सॉरी त्या आरशामध्ये जो प्रतिबिंब आहे त्याला सजवायचं असेल काय करायला पाहिजे, स्वतःला सजवायला पाहिजे, मग होऊ शकतो. तुम्ही आरशावरच असं सजवायला गेलात तर काय फायदा होणार नाही. तर उदाहरण का दिलं असं की जेव्हा आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण जे काय कार्य करतोय, पण ते कार्य कशासाठी करतोय, भगवंताला प्रसन्न करण्याचं, पण प्रसन्न करताना काय होतं आपला त्याचा फायदा होतो. तर हे भगवंत जे आहेत आपल्याकडे मागतात त्यांच्या आनंदाचं ठीक आहे, पण हे करतात कशासाठी, हे आपल्याकडे का मागतात आपल्या चांगल्यासाठी. तर आपण जेव्हा ह्या भावनेमध्ये असेल तर आपण पूर्णप्रमाणे जे आहे भगवंताच्या प्रति आपण जे आहे आभारी आभार मानू शकतो असं. तर सांगितलंय की भगवंत कधी कधी डिमांड पण करतात ना, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम रज अहम तम सर्व पापेभ्यो मोक्ष, सर्व धर्मचं त्याग करा, हे करा, ते करा, असं करून. तर आपले गौरांग प्रभू आहेत मुंबईमध्ये, ते एक फेमस एक श्लोक, त्यांचं एक फेमस श्लोक असतं जे पत्रम पुष्पम फलम तोयमचं आहे, की तुम्ही जे काय अर्पण करणार तुम्ही फक्त फळ फूल हे ते प्रेमाने अर्पण करा, म्हणजे भगवंत जे आहेत मागतात आपल्याकडनं, पण म्हणतात की जे काय तुम्ही करताय ते फक्त प्रेमाने अर्पण करा, भगवंताला बाकी सगळं नको काही, की हे करा तपस्या किंवा ते करा, भगवंत हेच अपेक्षा करतात आमच्याकडनं की तुम्ही जे काय करताय ते भक्ती भावनाने करा, प्रेमाने करा. तर ते सुंदर डायलॉग म्हणतायत तिकडे की भगवान हे नाही चाहते, भगवान बोलते मुझे यंत्र नहीं चाहिए, तंत्र नहीं चाहिए, मंत्र नहीं चाहिए, मुझे सिर्फ संत्र दे दो मुझे सिर्फ संत्र दे दो, मुझे यंत्र नहीं चाहिए, मंत्र नहीं चाहिए, तंत्र नहीं चाहिए, मुझे सिर्फ संत्र दे दो, असं करा. म्हणजे प्रेमाने भगवंत म्हणतायत की जे काय तुम्ही करताय किंवा आपण जे काय कार्य करतोय किंवा जे काय आम्ही तपस्या करतोय हे भगवंताच्या प्रती प्रेमाने प्रेमाने केलेलं पाहिजे. आणि जेव्हा मी प्रेमाने करतो तर काय होतं, भगवंत प्रती जे आहे आपल्याला कधी हा दोष दिसणार नाही की भगवंत माझ्याकडनं असे डिमांड करतंय. जसं एक आईला मुलं जे काय हट्ट करतायत आईला असं वाटत नाही, ठीक आहे, कारण प्रेम असतं म्हणून. प्रेम असलं तरी ते दोष दिसत नाही. जो काय मस्ती करतोय प्रत्येक आईला आपला मुलगा खूपच शांत वाटतो, दुसऱ्यांना मस्तीखोर वाटतो, पण आईला आपला मुलगा शांत वाटतो, प्रेम असत. पण त्या प्रेमचा अर्थ म्हणजे आम्ही भगवंताप्रती जे आहे आपण आभार मानून, आणि जे प्रेमाने आपण जेव्हा करतोय तेव्हा हे दोष आपल्याला दिसत नाही. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला समजण्याचं. पाचवा दोष हा आहे की आपण कधी कधी भगवंताची प्रती आपण दोष करतो आणि म्हणतो की भगवंत तुम्ही काय एवढे मान नाहीत, तुमच्या ह्याच्यात काय शक्ती नाहीये करण्याची. हा, कारण जे कार्य बाकी करू शकतात ते कुठे तुम्ही करू शकतात. तर शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे, एक सुंदर श्लोक, ऐश्वर्यस्य समाग्रस्य वीर्यस्य यशस्य ज्ञान वैराग्यश्चैव षण्णम भागम इति गण. म्हणजे भगवंत जे आहे षड ऐश्वर पूर्ण आहेत. हा, ऐश्वर समाग्रस्य, ऐश्वर म्हणजे धन, समाग वीर्य, वीर्य म्हणजे ताकतवान बलवान, यशस म्हणजे फेमस, श्रेय म्हणजे ब्युटी सौंदर्य, ज्ञान पूर्ण ज्ञानमय, आणि वैराग्य. भगवंतामध्ये जे एक गुण सांगितले गेले ते पूर्ण प्रमाणे भगवंतांमध्ये आहे, आणि ह्याचं शास्त्र प्रमाण अनेक आहेत की जिथे आम्ही बघू शकतो की कसं भगवंत एका छोट्या बोटावर पूर्ण गोवर्धन उचललं. हा, भगवंत फेमस, भगवद्गीता जे भगवंताचं जे सांगितलेला उपदेश पूर्ण विश्वभर प्रसिद्ध आहे. ब्युटिफुल वृंदावनमध्ये भगवंताचं सौंदर्य बघून हवा पण ते पण थांबतं. सगळे प्राणी पक्षी सगळे भगवंताचे जे सौंदर्य बघून चकित होतात. आणि भगवंताचं वैराग्य म्हणजे त्यांनी अशी सृष्टी निर्माण केली आहे तरी त्याच्यावर एवढं लागू नाही भगवंताचं, म्हणजे की भगवंत जे आहेत पूर्ण प्रमाणे आपल्याला जे आहे आपल्याला स्वतंत्रता आपल्याला दिली. वैराग्य त्याच्या प्रती भगवंत षड ऐश्वर पूर्ण शास्त्रामध्ये सांगितले गेले. आणि अशा जेव्हा आपण श्रीमद भागवतमचं जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये ही श्रद्धा निर्माण होते. जेव्हा भक्तांच्या संघमध्ये जेव्हा आपण अशा सगळ्याचे ऐकतोय, जसं कपिल देव सांगतायत की सताम प्रसंगा मम वीर संविधो भवंती रितकर्ण रसायन कथा या ज्योष्णात आश्व अपवर्ग वर्तमणी श्रद्धा रतीर भक्ती अनुक्रमिष्यती. की सताम प्रसंगा मम वीर संविधो, ज्या सत्संग मध्ये साधू संतांच्या मध्ये मम वीर संविधो माझ्या जे लीलाबद्दल संवाद तुम्ही ऐकतायत, भवंती रितकर्ण रसायन कथा की तुम्ही ज्या कर्ण द्वारे हे रस पान करतायत, या ज्योष्णात आश्वपर्ग वर्तमणी हा जो अपवर्गचा जो मार्ग आहे महामार्ग हा पूर्ण प्रमाण उघडतो आणि श्रद्धा रती भक्ती अनुक्रमिष्यती आणि ताबडतोब जे तुमच्या हृदयामध्ये श्रद्धा जागृत होते. तर हे श्रद्धा कधी जागृत होते, जेव्हा आपण अशा भगवंताच्या लीला बद्दल आम्ही जेव्हा आपण श्रवण करतो आणि ते पण भक्तांच्या संघमध्ये जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला हे सगळे प्राप्त होते. नाहीतर आपण भगवंताकडे दोष पाहू शकतोय की भगवंत काय मान आहेत, आणि आपण त्याच्या प्रती ईर्ष्या करू शकतो की का भगवंत असेच, का भगवंत असेच स्वतः जे आहेत भोग करताय असं. आणि सहावा दोष कधी कधी आपण अहंकार, आपल्यामध्ये अहंकार येऊन आपण कधी कधी हे पण विचार करू शकतो की भगवंत जे आहेत हे मी भगवंताला स्वीकार केले, भगवंताने मला नाही स्वीकार केला, म्हणजे हे माझं क्वालिफिकेशन, माझी योग्यता आहे, मी इथे आलोय आपके ऊपर कृपा करने के लिए, मी कुठे जात नाही पण तुमच्या मंदिरात येतो हे तुमच्यावर जरा कृपा करायला असं करू, म्हणजे मी भगवंताचा स्वीकार केलाय, मी भगवंताला हे केलंय, चॉईस केलेलं आहे, भगवंताने नाही केली असं. तर शास्त्र मध्ये सांगताय 10व्या स्कंदमध्ये जेव्हा यशोदा कृष्णाला जेव्हा बांधतायत तर प्रत्येक वेळी त्या रस्सीने बांधताना दोन काय म्हणतात दोन बोट कमी पडतात. आणि तिथे आचार्य तात्पर्यमध्ये सांगतायत की हे दोन बोट म्हणजे काय, एक म्हणजे आपलं डिटर्मिनेशन, म्हणजे आमची दृढता, म्हणजे आमच्या प्रकार आमच्या तर्फेने प्रयास, आणि दुसरं काय भगवंताची कृपा. ब्रह्मांड भ्रमित कोण भाग्यवान जीव, गुरु कृपा गुरु कृष्ण कृपा पाय सॉरी पाय भक्तिलता बीच. ब्रह्मांड भ्रमित कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तिलता बीच. की आपण या ब्रह्मांड मध्ये भ्रमण करत आहोत, कधी वर कधी खाली, कधी मध्ये कधी वर खाली असं करून. कोण भाग्यवान जीव आणि गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तिलता बीच, म्हणजे पहिलं गुरुच्या कृपेने कृष्ण प्राप्त होतात, कृष्णच्या कृपेने गुरु प्राप्त होतात आणि गुरुच्या कृपेने नंतर कृष्ण प्राप्त होतात. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीच. तर असं सांगितलं गेलंय की दोन गोष्टीची आवश्यकता आहे इकडे, की एक तर तुमच्या प्रती जे कार्य आणि म्हणजे जे काय आम्ही करतोय ते, आणि भगवंताच्या तर्फेने त्यांची कृपा. जसं सुंदर उदाहरण आहे की मंदिराच्या बाहेर कधी कधी आपण बघतो की भिकारी बसलेले असतात, साप दे दो कुछ तो दे दो कुछ तो दे दो करो, तर मंदिरात बाहेर येताना सगळे ओरडतात साप दे दो दे दो दे दो दे दो, सगळे लाईनीत बसले 10 जण. आता सगळे त्यांचे प्रयास करतातच दे दो दे दो दे दो दे दो, पण तुमची इच्छा काय होते एखाद्या व्यक्तीला द्यायचे, सगळे देतो म्हटलं की सगळ्यांना देत जात नाहीत, काही असेल एकदम खूपच एकदम औदार्य भाव मध्ये असेल तर सगळ्यांना देऊ, पण समजा तुमच्याकडे फक्त 1 रुपया आहे आणि कोणाला तरी द्यायचंय तर तुमची इच्छा होते की ह्याला द्यावे. आता कोणी तुम्हाला विचारलं की का दिलं, नाही मला माहिती आहे मस्तच दिलं, पण सगळे कार्य करतायत तिकडे कृपा दे दो दे दो दे दो दे दो, कोणाला तरी एकाला मिळते. आपण जे कार्य करतोय ते आपल्या तर्फेने आपलं कार्य करतोय, आपण जे आपण 16 माळा 4 नियम, पण ह्याच्याने जे आहे आपण भगवंताला दाखवतोय की आम्ही ह्या भक्तिभावनेमध्ये सिरियस आहोत, आपण जरा सिरियसली घेतलं, गंभीरतेने मी घेतलेलं आहे, स्वीकार केलेला आहे, तर हे आपण भगवंताला दाखवतोय आणि फक्त आपल्याला काय करायचंय भगवंताची कृपासाठी आपल्याला वाट बघायची, कधी कृपा होईल, कधी कधी भक्ती होणं टाकू, गुरुदेव कृपा बिंदू दिया करो ये दास, कृपा द्या मला वर, फक्त कृपा द्या. आपण फक्त भगवंताकडनं कृपा मागू शकतो बस, आपल्या प्रकारे आपल्या तर्फेने प्रयत्न करायचा, आपण प्रयत्न केला नाही केला नाही कृपा मागायला गेलं तर ते मिळणार नाही, पण आपल्या तर्फेने प्रयत्न केला आणि तिकडनं कृपा साठी आपण वाट बघायची. एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जे अमेरिकेला जातात त्यांना विजासाठी अप्लाय करावं लागतं, विजा ऍप्लिकेशन, आणि ते सगळ्यात कठीण म्हणजे अमेरिकन विजा मिळणं, त्याच्यात कधी कधी रिजेक्ट पण होऊन जातो, म्हणजे तुम्ही एवढे पैसे भरतात 10,000 रुपये एक ऍप्लिकेशनसाठी एक व्यक्तीचं, आणि जेव्हा तुमचा नंबर लागतो तेव्हा तुम्हाला त्या दिवशी सकाळी लाईनीत थांबावं लागते. आणि मग नंतर आतमध्ये आल्यानंतर तेव्हा तुमचं काय म्हणतात हार्टबीट वाढतं, कारण तुम्हाला माहिती नाही तुम्ही पास होणार की नापास होणार. हा तर हा जो उदाहरण आहे तिकडे खूप लागू आहे. म्हणजे तुमच्यातर्फे तुम्ही सगळं काय करून घेतात, तुमचे विभागासाठी अप्लिकेशन देतात, पैसे देतात, तिकडनं लेटर पण आणतात की ह्याने मी या व्यक्तीला स्पॉन्सर करतोय आणि तो व्यक्ती इकडे फक्त फिरायला येतोय, तो इकडे राहणार नाहीये किंवा इथे बसून अमेरिकेला परत जाणार, सगळ्या सगळ्या काही आपण तयारी करून येतो. आणि तिकडे जेव्हा ऑफिसर बसले असतं तर ऑफिसरच्या वर असतं की द्यावं की नाही. नाही दिलं तर तुम्ही प्रश्न पण नाही विचारू शकतात की तुम्ही मला का नाही दिलं म्हणून, त्यांच्यावर आहे ते, ते देऊ शकतात किंवा नाही देऊ शकतात असं. तर आपले भक्त होते सगळे का तयारी करून आलेले, सगळे का तयारी करून गेलेले, पण त्यांना वाटलं नाही द्यायचं, रिजेक्ट. रिजेक्ट म्हणजे मग परत एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर. हा पण त्याच जागेवर जेव्हा ते होते तिकडे एक बाई होती एका लहान मुलाबरोबर, मुली मुलाला घेऊन एक वर्षाचा, आणि त्या ऑफिसमध्ये एकदम खूप शांत वातावरण असतं, म्हणजे कोणी ओरडाओरडी करत नाही, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जसं होतं तसं, तिकडे एकदम सगळे गपचूप बसले असतात. तर तिकडे लगे अचानक जो आहे तो एक वर्षाचा मुलगा रडायला आला आओ करून, तर पूर्ण एकदम म्हणजे हलवलं पूर्ण एम्बेसी त्यांनी त्याच्याने. तर त्या ऑफिसरने त्याला बोलवलं, आता तिला वाटलं आता गेलं, म्हणजे आता मला बोलून जे करणं, बोलवलं स्टॅम्प मारलं 10 वर्षाचा व्हिसा जा. म्हणजे ही कृपा, विचारलं पण नाही, प्रश्न विचारला नाही की का जातात कशासाठी जातात काही नाही. कदाचित त्या ऑफिसरला वाटलं असेल की आणखीन जास्त वेळ बसवलं तर माझं डोकं वाईट होईल, जा बाबा घे व्हिसा घेऊन जातो, कारण आणखी प्रश्न विचारला तर आणखीन रडत असणार तो मुलगा, आता जरा गेलं तर बरं आहे, 10 वर्षाचा व्हिसा देऊन गेलो असं आहे ते. तर आपली आपले गिरिराज महाराजची शिष्य आहे, ती अमेरिकेत राहते आणि तिचं लग्न होणार होतं आणि तिचे आई बाबा मुंबईत असतात, आणि ते गेले असंच व्हिसासाठी, आणि प्रश्न फक्त एक प्रश्न विचारला की तुम्ही का जाता, म्हणलं आपल्या मुलीच्या लग्नासाठी चाललंय, तर तुम्ही किती महिने राहणार, म्हणलं ना आम्ही मुलीचं लग्न अटेंड करून परत येणार आहेत बस. आणि त्यांची इच्छा तशीच होती मुलीचं लग्न करून परत यायचं, पण असं झालं तिकडे गेले अच्छा म्हणून स्टॅम्प मारला आणि बघितलं तर 10 वर्षाचं व्हिसाचं स्टॅम्प मारून दिलं. ते परत आले म्हटलं आम्हाला माहिती नाही, आम्हाला वाटलं की आम्हाला मिळणार की नाही ते, फक्त एकच प्रश्न विचारला की म्हणजे आम्ही फक्त मुलीचं लग्न अटेंड करून येणार आहे परत, तर 10 वर्षाचं व्हिसा. आणि ती म्हणते की म्हणजे आपल्याकडे एवढा पैसा पण नाही की आम्ही परत परत जाऊ अमेरिकेला, हे 10 वर्षाचा व्हिसा घेऊन काय करू मी. आणि काय काय असे लोक असतात की त्यांना रोज दरवर्षी जायचं असतं आणि त्यांना काय म्हणे मिळत. तर ही कृपा त्यांच्याकडनं कृपा लागते. हा असं आहे, तर कधी कधी आम्हाला कृपा एवढी मिळते की आम्हाला वाटतं की रे काय एवढं करू कृपानी. पण असं आहे भगवंताच्या प्रती की आपण आपल्या तर्फेने श्रम करायचं आणि भगवंताची आहे कृपा. तर असं म्हणताय की हा जो कृपा कधी प्राप्त होते ते पण शास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे की आम्ही आपल्या तर्फे प्रयत्न केला आणि भगवंत कधी कृपा देतात, ते ऑफिसर सारखं नाहीये, ती अमेरिकन ऑफिसर आहे तिच्यासारखं नाहीये भगवंत. भगवंत कधी कृपा देतात जेव्हा आपण नम्रतेने भक्तांची सेवा करतात तेव्हा भगवंत तुम्हाला कृपा देतात. तर म्हणे की जेव्हा आपण भक्तांच्या संगमे राहून भगवंताच्या भक्तांची आपण सेवा करतो नम्र भावनेने तेव्हा भगवंत प्रसन्न होतात. आणि भगवंत प्रसन्न म्हणजे आम्हाला जी भगवंताची भक्ती किंवा सेवा करण्याची आणखीन संधी मिळते. भगवंताची कृपा म्हणजे सेवा करण्याची संधी. जसे एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी एक भागवतम क्लास मध्ये चर्चा करत होते आणि म्हणाले की खरोखरच ऐश्वर म्हणजे काय या जगामध्ये. खरोखरच ऐश्वर म्हणजे हे नाही की तुम्ही एवढं धन गोळा केलं किंवा एवढी तुमची प्रॉपर्टी आहे किंवा एवढं तुमचं नाव आहे एवढं तुमचं जे एज्युकेशन आहे हा खरोखरची संपत्ती नाहीये. खरोखर संपत्ती म्हणजे खरं संपत्ती म्हणजे जेव्हा तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळते ती खरोखर संपत्ती. आणि का? कारण जेव्हा तुम्ही भक्तांच्या सेवा करण्यामध्ये पूर्णप्रमाणे मग्न होतात तेव्हा तुम्हाला माया तुम्हाला त्याच्यावर आक्रमण करत नाही. तुमच्यावर पूर्णप्रमाणे तुम्ही भगवंताच्या भक्तांच्या सेवामध्ये लागताना माया कधीही तुम्हाला आक्रमण करू शकत नाही. शारीरिक दृष्टीने तुम्हाला त्रास होऊ शकते पण मानसिक दृष्टीने तुम्ही पूर्णप्रमाणे भगवंताच्या सेवेमध्ये लागलेत. आणि तेव्हा ते म्हटलंय की शारीरिक त्रास आहे ते आपण भोगू शकतो त्रास, पण मानसिक समजा मनापासून आम्ही समजा मन आपलं इकडे तिकडे भटकायला गेलं तर मन आम्हाला दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो, पण त्याच मनाला आपण पूर्णप्रमाणे सेवेमध्ये लावून भगवंताच्या सेवेमध्ये लावलात की मग भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त झाली असं समजायचं. म्हणून जेव्हा भक्ताला सेवा मिळते ना तेव्हा त्यांनी कधी असं विचार नाही केला पाहिजे की मला का देतं, ह्याला का नाही किंवा त्याला का नाही, फक्त मला का देतात एवढी सेवा करायला. उलट जेव्हा सेवा मिळते ना तेव्हा तर भक्ताला सांगायचं की थँक्यू आणखीन द्या. हा म्हणजे हे आपण भौतिक जगामध्ये आपण बघत हे अध्यात्ममध्ये हा उलट आहे प्रकारचा. जेव्हा कोणाला सेवा मिळते तर आणखी सेवा मागण्यासाठी ती इच्छा केली पाहिजे आणि कधी असं विचार नाही केलं पाहिजे की मला का देत आहेत ह्याना का नाही. तुम्हाला देत आहेत समजायचं की भगवंताची कृपा झाली तुमच्यावर तुम्हाला सेवा दिली. म्हणजे तुम्ही असेच बसलेत सेवा न करता समजायचं की कृपा नाही आहे तुमच्यावर. म्हणून एक भक्त जो आहे सेवाची अभिलाषा करतोय की मला सेवा द्या, कारण हे सेवा मिळण्याने काय आपण. म्हणून प्रभुपाद जेव्हा भक्तीचं जे भाषांतर करताना भक्ती म्हणजे ते म्हणतात डिवोशनल सर्व्हिस, डिवोशन म्हणत नाही डिवोशनल सर्व्हिस सेवा, भक्ती म्हणजे सेवा प्रेममय सेवा. तर जेव्हा आपल्याला असं सेवा मिळते तर आपल्याला भगवंताच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा भावनेमध्ये असतो तेव्हा कधी आपण असा विचार करणार नाही की मी भगवंताने, आपण भगवंताच्या प्रती जाऊन समोर जाऊन आपण भगवंताचे आणखीन जास्त कृतज्ञ राहून आपण भगवंताकडे हे होऊ शकतो. तर हे जे सहा प्रकारचे दोष जे आहेत आपण ह्याप्रमाणे जे आहे निवारण करू शकतो. आपल्यामध्ये असे अनेक दोष असेल पण ह्या सहा प्रकारचे दोष आपण त्याच्यावर आपण जरा थोडा जरा जास्त लक्ष दिलं आणि ते कसे सुधारण करायचे ते प्रयत्न केलं तर असं होऊ शकतं की आपली भक्ती आणखीन तीव्र होऊ शकते. सवा सवा मी तुमचे खूप आभारी आहे की मला तुम्ही संधी दिली इकडे काय थोडे शब्द बोलण्याचं आणि आज परत उशीर झाला मला 5 वाजता 4:45 टाइम आहे आणि 4:45 न येता 5 वाजता आल्यामुळे 15 मिनिटं उशीर केल्यामुळे तुमच्याकडनं मी माफी मागतो आणि हेच प्रार्थना करतो की मला तुम्ही तुमच्या सेवेमध्ये लावा सतत त्याच्याने मी सुरक्षित राहू शकतो. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न किंवा काय कॉमेंट्स? सगळे दोष लक्षात आहेत की नाही? शिला प्रभुपाद की जय।